आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्रम्प यांना शुभेच्छा। यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात भारतीय राज्यघटनेसंदर्भातील दोन विशेष चित्ररथ। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात। आणि 19 वर्षाखालील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना मलेशियाशी। आता सविस्तर बातम्या। डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे। वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटॉल रोटुंडामध्ये मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। या सोहळ्यात जे डी वेन्स यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली। राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी इंधनाचे दर कमी करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी लागू केल्याची घोषणा केली। अमेरिकेत आता एका नव्या सुवर्णयुगाचा प्रारंभ होत आहे। अमेरिका प्रथम या संकल्पनेला आपलं प्राधान्य असेल असं ट्रम्प म्हणाले। विविध देशांचे प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। भारताकडून परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या सोहळ्यात सहभागी झाले होते। जगातल्या आघाडीच्या उद्योग समूहाच्या प्रमुखांनीही या सोहळ्याला हजेरी लावली। दरम्यान ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी अनेक महत्वाच्या आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। मेक्सिकोला लागून असलेल्या अमेरिकेच्या दक्षिणी सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याला ट्रम्प प्रशासनाचं प्राधान्य आहे। या बाजूने होणाऱ्या घुसखोरीवर तत्काळ पायबंद घालण्यात येणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत। भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीनं आणि जगाच्या भविष्याला नवा आकार देण्यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यासाठी आपण उत्सुक आहोत असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून देशातल्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान जनमन परिषद होणार आहे। केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम आणि राज्यमंत्री दुर्गदास उईके हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान जनमन अभियानाचा उद्देश शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हा असून एकंदर 6 क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे। यामध्ये ग्रामीण भारतातील घरं आणि रस्ते, शाळा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, अंगणवाड्यांचं व्यवस्थापन आणि बहुउद्देशीय सुविधा केंद्रांची निर्मिती हा आहे। या परिषदेला देशातल्या 18 राज्यातील 88 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी चर्चेत भाग घेणार असून अजूनही विकासापासून वंचित राहिलेल्या मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी एक कृती आराखडाही या परिषदेमध्ये तयार केला जाणार आहे। येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य यांचं दर्शन घडणार असून भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं दोन विशेष चित्ररथ सहभागी होणार आहेत। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोबो सुबियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। संरक्षण मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली। यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या 160 सैनिकांची एक तुकडी आणि 190 जणांचं लष्करी बँड पथक सहभागी होणार आहे। तसंच भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या अनुषंगानं देशाच्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 31 चित्ररथ सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमासाठी देशभरातून 34 विविध क्षेत्रातील 10,000 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं असून त्यामध्ये केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त गावांच्या सरपंचांचा समावेश आहे। विधिमंडळाच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची महत्वाची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर आहे असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहा। बिहारमध्ये पाटणा इथं आयोजित 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते काल बोलत होते. भारतीय राज्यघटनेची 75 वर्ष घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधिमंडळांचं योगदान या विषयावर या परिषदेत विचारमंथन होत आहे. राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यासह विविध राज्यांच्या विधिमंडळाचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत. भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख झाली आहे असं राम शिंदे यावेळी म्हणाले. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून काल यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. यामुळे आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्षांचे 699 उमेदवार आपलं नशीब अजमावणार आहेत. यामध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात विविध पक्षांचे सर्वात जास्त 23 उमेदवार निवडणूक लढवत असून सर्वात कमी 5 उमेदवार पटेल नगर आणि कस्तुरबा नगर या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 1522 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 487 अर्ज अवैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक 5 फेब्रुवारीला होणार असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याबद्दल सर्वंकष माहिती देण्यासाठी काल नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांनी परदेशातून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या विविध देशांच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाकुंभ मेळ्याचं आध्यात्मिक सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व समजावून सांगितलं. जगातील कोणत्याही मोठ्या जागतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सर्वात जास्त सहभागी होणाऱ्या नागरिकांपेक्षाही जास्त नागरिक म्हणजेच सुमारे 45 कोटी नागरिक यामध्ये सहभागी होत असून यादृष्टीनं या महाकुंभ मेळ्याचं जागतिक महत्व अधोरेखित होतं अशी माहिती उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. मुंबईत अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचं निष्पन्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी अवैधपणे राहत असलेल्या बांगलादेशी विरुद्धची कारवाई जास्त तीव्र केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या 5 विभागातून 25 बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करून त्यांना अटक केली आहे. मुख्यतः बांधकामाच्या ठिकाणी आणि कामगार वसाहतींमध्ये ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचं ठाण्याचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत तयार केलेल्या उत्पादनांच्या स्वदेशी प्रणालींच्या चाचणीसाठी बेलापूर इथं एक अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. या प्रयोगशाळेचं भूमिपूजन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांच्या हस्ते काल झालं. आरोग्य संरक्षण अवकाश तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील स्वदेशी बनावटीची उपकरणं वापरण्याआधी त्यातील सर्व प्रणालींची चाचणी या प्रयोगशाळेमध्ये होणार आहे. क्रिकेट. मलेशिया इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या 19 वर्षाखालील महिला विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज अ गटात भारतीय संघाचा सामना यजमान मलेशिया संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार क्वालालंपूर इथं आज दुपारी हा सामना खेळला जाणार आहे. दुसरा सामना श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होईल. दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघानं वेस्ट इंडिजचा अवघ्या 4 षटकात केवळ 44 धावांच्या बदल्यात 9 गडी राखून पराभव केला. भारतीय संघ सध्या अ गटात 2 गुण मिळवून सर्वात वरच्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्रम्प यांना शुभेच्छा. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात भारतीय राज्यघटनेसंदर्भातील 2 विशेष चित्ररथ. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात. आणि 19 वर्षाखालील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना मलेशियाशी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.